ओद्याय 24 पाच दिहा पासे मोठो याजक होनन्या एन कायक वडील एन तिरतुल नावा कादोयोक वकील या लय निचे येनो एन त्याहे मोठा ओदी कार्यापाय पौला विरुद्ध फिरात कोई जोवे पौलाल हाद्या तोवे तिरतुल त्याव गुनो थोतो लाग्यो एन ते फिलिक्स आघाडी आख्या तो काळामा आम्हाय खूप सुख मिळ्या एन तो योजने को देश उदरी रुई हो त्या हाटी महाराज फिलिक्सा आमा तो बादे मोने उपकार मांझे पेन आय तो खूप वेळ नाही लेता रावणी को हुका मेहरबानी कोईन आमे वाई कोई वनायले ई माहुते योग पीडा है एह को अमाल देखा यहा एन दुनियामा बादा यहुदी लोखामाय तो गोरबड उठाणारो एन नासुरी लोखा दोरमा पुढारी है ये देवळाल भी विटाळी दा खोटपोट कोई तोय आम्हा याल दोयो एन आमे उपमा पोरमाने या न्याय निवाड कोना आमे मोरजाती पेन लुसिया नावा मोठे सिपाही सिपाह्या अरे येन बो जोबरे को याल आमे आथामाने काढी लेदा एन आम्हा व गुना थोवणार हाल तो असे लईना हुकुम कोयो त्या तू जवाब लईन आम्हाय त्याव ज्या बदल गुना थोह्या त्या बाधा बदल तुल पुरे मोने हुमजाई तोवे यहुद्याय बी यो गोठी ओढ्यो झेत्यो एहको आखीन गुना थोवणार हा रे बाग लेदो पासे मोठे अधिकारी त्याल परवानगी देनी तोवे पोवले जवाब देनाख्या तू खूप ओराहा पाणी या देशा न्याय कोणारो अधिकारी हा ई मान मालूम है त्याहाटी आय तो बदल यो गोठ्यो खुशीमाय तो आघाडी आखू तूल पुरा हुमजाय का मान यरुशलेमा माय देवा भोक्ती कोरा जा आजू बारा दिहा कोता ता डिगा दिही जायहा नाय एन देवळा मा एन सोबाय ठिकाणी नाय ते सेरा माय कादा अरे बोलचाल कोता नाय ते लोका माय गोरबड कोता आय त्याल देखाय हो नाय एन जे गोठे गुना आम्ही त्या मावत होता त्याल तो आघाडी खोर्यो कोता येत नाय पेन आय तो आघाडी ओला कबूल को हुका आमे वाड वडला देवाजी वाट आती तेलिया खोटी आकता ते वाटे चालीन आय देवा भोक्ती को हो पेन आय मोशे उकमावो एन भविष्यवाद्या वोय एन या बाधा वोय बी बोरसत हो सोती एन पापी लोक मोरना माने पासा उठी या बदल या बी पोदरे वाट जवता तीज देवा असणे अशा मान बी है एन देवा आघाडी एन महा आघाडी मा मोन बादे वेळे चोखा रोय या हटी आय खोटबोट बी कोहो खूप ओरहा पासे आय मा लोखामा दान दोर्म कोरा एन देवाल बेट चोडवा हटी एन हो एक ओजे तोवे आय विटाळ फेडीन चोखो जाईलो होडो देवळा माय त्याल देखायो मा अरे गोर्दी ना आती एन गोडबड बी ना आती पेन आशिया मान्या कोला केहुदी लोक ताहता त्याहाल मा विरुद्ध काय आखणार होता तर त्याहा इही तो आघाडी ओजर रोईन माव गुणत होता नाही ते आय न्याय सोबाय आघाडी उभं रोयल तोवे याहाल मा कोहो गुनो देखायल ती त्याहाय स्वतः आखवा यहा माझे उभं रोईन मोलहा पासा उठना या बदल मा जवाब आजे तुम्ही आघाडी ओहे या होबत आय जोरकोय बोलियो ओलाज मा बाधा देखते गुनो रितर ओरी एन फेलिक्साल ते वाटे बदल डिगा मालूम आता त्या हाटी ते त्याहा ई ओनाईन त्याहा फिरात चालाडी नाय एन त्याहा लाख्या का जोवे लुसिया मोठो सिपाही तोवे आय तुम्हें गोठे निकाल दिही एन ते मुख्य सिपायाल हुकुम देनो का या सिपाया देखरेखे मत होवा पेन त्या सुटो रोवादा एन त्या दातुलाहाल त्या सेवा कोराहाटी ओटकाढा मा काही दिहा पासे फेलिक एन त्या थे दुसीला ती यहुद्या ती ते अरे येनो एन ती पौलाल हाद्या एन ख्रिस्तावर्या बोरसाबद्दल त्यापाने उणाय लेदा जोवे पौले सोती पण एन मोनावर्या ताबा आघाडी होणार न्याय निवाडो या बदल तो बोले तो फेलिक्से बी जाईन जवाब देनो का आम्ही तुझो एन मान वेळ मिळतोवे आय तुल आजू हादिही आजू ते होडी आशा कोईल का पोल मान पोषा दी त्या हटी ते त्याल गेडे गेडे हादीन त्या रे बोलियो पेन बेन ओरहा पासे फेलिक्सा जागाव पुरेक्यो पेस्तो ओ येनो तोवे यहुद्या मोरजी जिकवा ओहडी आशा कोईन फेलिक्स पौलाल तुरुंगा मा रोआ देन गोयो।